पुनर्जन्म घेति तुकाराम संत तुका विप्रनामे अमरावतीत मनी एक हेतु जना उद्धरावे तुका विप्रवंदा सदा प्रेम भावे अशी आस होती मनी सुप्त अंती उणे शतकोटी अभंगास पूर्ति तसे काव्य झाले स्मरणी रहावे तुका विप्रवंदा सदा प्रेम भावे कपी अंगदाची जशी राम भक्ती तशी उद्धवाची हरिनाम प्रीती प्रथा चालिविली हरिनाम गावे तुका विप्रवंदा सदा प्रेम भावे सदा सारजा बैसली वैखरीसी असे दिव्य लीला तपोते जराशी जगी सर्वठाई हरिला पहावे तुका विप्रवंदा सदा प्रेम भावे असे वाळवंटी सदा पंढरीचा गुरुदत्त संगे विठू माऊलीचा गुरु नाम ओठी सदा नम्र भावे तुका विप्रवंदा सदा प्रेम भावे तुका विप्रयांची असे धन्य कीर्ती मनी भाव त्याला दिसे दिव्य मूर्ती अभंगातुनी ही जगा पालवावे तुका विप्रवंदा सदा प्रेम भावे हरी नाम रंगी जे रंग तात तुका विप्रपाठी पुढे चालतात हरी भक्त प्रेमी तया आठवावे तुका विप्रवंदा सदा प्रेम भावे तुका विप्रमूर्ती नयनी पहावी तुका विप्रकीर्ती वदनी वदावी तुका विप्रभक्ती वय घालवावे तुका विप्रवंदा सदा प्रेम भावे प्रेमे या गुरु अष्टका समणता यावी करुणा मनी द्यावी बुद्धी अशी सुसंगती घडो भक्ताकडे पाहुनी ऐसे योगी राज तुम्हा विनवितो आहे पदीचा कर जे जे भक्त कुणी तुम्हा सनमिती ठेवा कृपेचा कर ठेवा कृपेचा कर ठेवा कृपेचा कर।